गुड हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्य रुद्राय तुमच्या सोबत एंड टाइम हो गया है जानने का क्या हुआ था
आज के दिन इतिहास में।
आजचा दिवस अत्यंत महत्वपूर्ण आहे. आजच्याच दिवशी 1901 साली पद्मविभूषण भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी प्रमुख प्रल्हाद बाळाचार्य गजेंद्र गडकर यांचा जन्म झाला होता. 1901 साली आजच्याच दिवशी भारतामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं करण्याचा ठराव गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडला होता 1911 साली. आणि ही खऱ्या अर्थानं प्रचंड महत्वाची योजना होती सगळ्यांना साक्षर बनवण्याच्या दृष्टीनं. चित्रकार कोरा कॅनव्हास याचे लेखक प्रभाकर बर्वे यांचा जन्म आजच्याच दिवशी 1936 साली झाला होता. सावरकरांचे बंधू आणि क्रांतिकारक गणेश दामोदर आणि बाबाराव या नावानं ते प्रसिद्ध होते. त्यांचं दुःखद निधन आजच्याच दिवशी 1945 झालं होतं. आपल्या सगळ्यांना सावरकरांनी स्वातंत्र्यवीरांनी बाबासाहेबांना लिहिलेलं जे पत्र आहे याबद्दल चांगलीच माहिती आहे. खऱ्या अर्थानं आजही आपल्या सगळ्यांचं प्रेरणास्थान ते पत्र आहे. खऱ्या अर्थानं सलाम सलाम सलाम. मॉर्निंग नंबर वनमध्ये रुद्र आहे तुमच्यासोबत. स्टे ट्यून्ड.